ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कारखानदारांनी साखरेचे प्रलंबित पैसे द्यावेत. ऊस उत्पादक शेतकरी. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची ऊसाची थकबाकी भागवलेली नाही. कर्नाटकचे साखर मंत्री सी टी रवी, साखर कारखानदारांनी ही थकबाकी लवकरात लवकर भागवावी अशी विनंती कारखानदारांना केली आहे. मंत्री म्हणाले, कारखानदारांनी प्रलंबित थकबाकी कोणत्याही विलंबाशिवाय भरावी. तसेच ऊस उत्पादकांना ऊसाचे पैसे आधी कसे मिळतील ह्याबाबत विचार करावा असेही सुचवले. ऊस दराबाबत कारखानदारांशी लेखी करार करावा असेही त्यांनी सांगितले. या लेखी करारामुळे कारखानदार आणि शेतकरी यांच्यात वाद झाल्यास सरकारला हस्तक्षेप करण्यास मदत होईल.